नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे. 2 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान भाजपचे धुळे महानगरपालिकेत 1 आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढच्या 2 वर्षांसाठी असेल. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आज संपत आहे. नाशिक सोलापूर अक्कलकोट ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल कॉरिडॉरच्या बांधकामाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महामार्गामुळे नाशिक अहिल्यानगर सोलापूर दरम्यान महत्वाची शहरं जोडली जातील. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. 10वीची परीक्षा पुढच्या वर्षी 11 मार्चपासून सुरू होईल तर 12वीच्या परीक्षेची तारीख 10 एप्रिल असेल. यापूर्वी या दोन्ही परीक्षा 3 मार्च रोजी होणार होत्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 545 अंकांची वाढ झाली आणि तो 85,221 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 191 अंकांची वाढ नोंदवत 26,130 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.